प्रेषितांचे कृत्य याचा 8वा अध्याय. स्तेफनाचा जो खून झाला त्यास शौलाची संमती होती. तेथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरू झाला. प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वास ठेवणारे शिष्य यहुदिया व शमरून प्रांताच्या कानाकोपऱ्यात पांगून गेले. काही धार्मिक मनुष्यांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला. शौलाने ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात केली. तो घरोघर जाई विश्वास ठेवणारे पुरुष व स्त्रिया यांना धरून खेचून नेई व तुरुंगात टाकीत असे. विश्वास ठेवणारे सगळीकडे पांगले होते. जेथे कोठे विश्वास ठेवणारे जात तेथे ते लोकांस सुवार्ता सांगत फिलिप शमरून प्रांतातील एका शहरात गेला. त्याने ख्रिस्ताची घोषणा केली. तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले व त्याने केलेले चमत्कार पाहिले. फिलिप्प जी चिन्हे करत असे व ज्या गोष्टी त्यांना सांगत असे ते ती लक्षपूर्वक ऐकत असत. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने उरडून निघून गेले. तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक बरे झाले. यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले. शुमन नावाचा मनुष्य त्या नगरास राहत होता. तो जादूचे प्रयोग करीत असे. त्याच्या प्रयोगामुळे शमरून प्रांतातील लोक आश्चर्यचकित होत असत. तो स्वतःला फार मोठा समजत असे. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत. ते म्हणत असत देवाची महान शक्ती असे ज्याला म्हणतात तोच हा मनुष्य आहे. त्याने आपल्या जादूमुळे बराच काळापर्यंत लोकांस चकित केले असल्याने लोक त्याचे ऐकत असत. परंतु जेव्हा देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयी फिलिप्पाने त्या लोकांस स्वार्थ सांगत असता त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याचवेळी त्यांनी बाप्तिस्मा घेतला. त्याच्या जसे पुरुष होते तसा स्त्रियाही होत्या. स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तो फिलिप्पाबरोबर राहू लागला. आणि झालेले चमत्कार आणि अद्भुत चिन्हे पाहून शिमोन आश्चर्याने थक्क झाला. यरुशलेम शहरातील प्रेषितांनी हे ऐकले की शमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला. म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शमरोनातील लोकांकडे पाठवले. पेत्र व योहान जेव्हा आले तेव्हा त्यांनी शमरोनी विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली. या लोकांचा येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला होता, परंतु पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता. मग पेत्र व योहान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. शिमोनाने पाहिले की प्रेषितांचा हात ठेवण्याने लोकांस पवित्र आत्मा मिळाला. तेव्हा शिमोनाने प्रेषितांना पैसे देऊन करून म्हटले, मी ज्याच्यावर हात ठेवीन त्यास पवित्र आत्मा मिळेल असा अधिकार मला सुद्धा द्या. पेत्र शिमोनाला म्हणाला, तुझा व तुझ्या पैशाचा नाश हो, कारण देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्यात तू विचार केला. या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस, कारण तुझे अंतकरण देवासमोर योग्य नाही. तू ज्या या वाईट गोष्टी केल्या आहेत त्यासाठी पश्चाताप कर, प्रभूला प्रार्थना कर. कदाचित तुझ्या अंतकरणातील कल्पनेची तो तुला क्षमा करील, कारण तुझ्या मनात कटू मत्सर भरलेला आहे व तू पापाच्या बंधनात आहेस हे मला दिसून आले आहे. शिमोनाने उत्तर दिले, तुम्ही सांगितले त्यातले काही माझ्यावर येऊ नये, म्हणून तुम्हीच प्रभूकडे माझ्यासाठी प्रार्थना करा. नंतर पेत्र व योहान यांनी आपली साक्ष लोकांस देऊन प्रभूचे वचन गाजवल्यावर ते यरुशलेम शहरात परत आले. परत येताना वाटेत त्यांनी अनेक शमरोनी गावात सुवार्ता सांगितली. परमेश्वराचा दूत फिलिप्पाशी बोलला. तो म्हणाला, उठ आणि यरुशलेम शहराहून गझ्झा शहराकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा. तो रस्ता वळवंटातून जातो. मग तो उठला व गेला. रस्त्यात त्यात एक इथियोपीचा मनुष्य भेटला. तो मनुष्य शंड होता. तो इथियोपियाचा कादके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता. तो यरुशलेम शहरास उपासना करण्यासाठी गेला होता. आता तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेशाचा ग्रंथ वाचत होता. पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, त्या रथाजवळ जा. मग फिलिप्प त्या रथाजवळ धावत गेला. तेव्हा त्याने त्यास यशया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. फिलिप्प त्यास म्हणाला, तुम्ही जे वाचत आहात ते तुम्हाला समजते काय? तो अधिकारी म्हणाला, मला हे कसे समजेल? कोणीतरी याचा उलगडा करून मला सांगायला हवे. आणि त्याने फिलिप्पाला रथात चढून आपल्याशी बसण्यास बोलावले. शास्त्र लेखातील जो भाग तो वाचत होता तो भाग पुढील प्रमाणे होता. वधावयाला घेऊन जात असलेल्या मेंढरासारखा तो होता. लोकर कातणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या कोकराप्रमाणे तो शांत राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्यास लज्जित केले गेले. त्यास लीन अवस्थेत त्यास न्याय मिळाला नाही. त्याचे पिढीचे वर्णन कोण करील? कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे. तो अधिकारी फिलिप्पाला म्हणाला, कृपा करून मला सांगा हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे की दुसऱ्या कोणाविषयी बोलत आहे? मग फिलिप्पाने तोंड उघडले व शास्त्र लेखातील यशया संदेशाच्या भागापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्यास सांगितली. ते दोघे प्रवास करीत असताना एका तळ्याजवळ आले तेव्हा अधिकारी म्हणाला, पहा येथे पाणी आहे. माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे? फिलिप्पाने म्हटले, जर आपण आपल्या अंतकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे. त्याने उत्तर दिले, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो. आणि शंडाने रथ थांबविण्याची आज्ञा केली. नंतर फिलिप्प व शंड हे दोघे उतरून पाण्यात गेले आणि फिलिप्पाने त्याचा बाप्तिस्मा केला. ते जेव्हा पाणी बाहेर आले तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिप्पाला दूर नेले आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप्प पुन्हा दिसला नाही. पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला. आपण आजोत नगरात आहोत असे फिलिप्पाला दिसून आले. आणि पुढे जात असताना जी जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने स्वार्थ सांगितली. नंतर तो कैसरिया शहरास गेला.